प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले मार्कनु चोको इमा की ती भी मार्कनु चोको इमा की ती यीशु मसीह दुनिया सेवा तुले बाबा ही नाले दुनिया सेवा तुले अंधानु कन की इमा सीती अंधानु कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया देवा तुले बाबा ही नाले दुनिया देवा तुले लंगड़ा नु कल की इमा सीती लंगड़ा नु कल की इमा सीती यीशु मसीह दुनिया देवा तुले बाबा ही नाले दुनिया देवा तुले यीशु मसीह दुनिया देवा तुले बाबा ही नाले दुनिया देवा तुले यीशु मसीह दुनिया देवा तुले बाबा ही नाले दुनिया देवा तुले
प्यारो भाईडित इत कार्यक्रम तुन केंचन वालेड सभ्य भावडून आणि बाईकनु प्रभू यीशू ना पवित्र आणि सामर्थ्य नाम ते मिकुन सब तुन नवा सेवा प्रिय दोस्तालोडित सच्चो सारी कार्यक्रम ते मी सप्ता उंदी बार फिर स्वागत है माकुन आशा है कि इमट सभ्य प्रभु यीशू ना दया ते चंगो वालो हईट होए उंडे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते मिकुन सब तुन आशीष पुट्टी था होए यदि कार्यक्रम तुन केंजा न बात ते मिया मन ते बांगे भी विचार फाइतंग होए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन होए ते इमड माकुन अपनो चिट्ठिंग ने बेहिचक लिखे किसी रॉकेट अमट मिलाई प्रभु ईसुन से बिनती की कुम वोल मीवा सब परेशानी तुन हटे कैनुल उंडे मीवांग चिट्ठी ना जवाब भी अमर जरूर सीखो प्यारो भाई इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूर्व पता लिखे सी रॉकेट आप ये मट मीवा चिट्ठी ना जवाब भी आसानी तल से सी सके माइकम धन्यवाद दोस्त लोड़ी इमट माकुन चिट्ठी लिखे किसी रोतित मीवा चिट्ठी नु अमट लैसों बार पढ़े मातम पढ़े मासी कुन जीवा ते खूब खुशी आत मीवा चिट्ठी लाई मिकुन बहुत बहुत धन्यवाद प्यारो भाई लुगुड़ी अनि सिलक ने इमट माको ने हुने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मिवंग चिट्ठी ना आशा की को ओंडे अमट मिवा सेवत लाई हमेशा तैयार है ते वड़ट भाईडी टनि सिलक ने अमट अपनो नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से विनती की को प्रभु जी अमट सब उन्दिवार फिर सचो मन तल नी कर रू वाई तलम ओंडे अमट नी कुन जीवा तल धन्यवाद सिया तलम की इम माकुन पिज्जड़ा समय ते ಚೊಕ್ಕು ಭಲೋ ಇರ್ತಿ ಒಂಡೆ ಅಬೆ ತಕ್ ಚೊಕ್ಕು ಭಲೋ ಇರ್ತೋನಿ ಇದ್ ಮಂದಿತಲೈ ಭಿ ಅಮ್ಮಡ್ನಿ ಕುನ್ ಆತ್ಮತಾಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತ್ತಳ ಪ್ರಭುಜಿ ಈ ಸಮಯ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕ್ಯಾಲೆ ಮಾವ ಸಾಯ್ತಾನಿ ಮದಕ್ಕಿ ಒಂಡೆ ಮಾಕುನ್ ಆಶೀಶ್ ಸೇಮ್ ಕಿ ಅಮ್ಮಡ್ನಿ ವಾ ಪವಿತ್ರ ವಚನ ತುನ್ ಗ್ರಹಣ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯಕಂ ಪ್ರಭುಜಿ ಮಾವ ವಿಶ್ವಾಸ ಸಿರಪ್ ನಿಪರ್ ಹೋಯ್ ನೀ ಸಮಯ ಸಿ ದುನಿಯಾ ತೆ ಬೋಲೆ ಹೇಲೆ ಪ್ರಭುಜಿ ಯೋಳ್ ಸಬ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲಡ್ ಭಾವಡು ನನಿ ಬಾಯ್ಕನು ಬಾಂಗೆ ಭಿ ಪರೇಶಾನಿ ಹೋಯ್ ಯಾ ಫಿರ್ ಬೋಳ್ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ ತಿ ಇಮ್ಮ ಬೋಳನ್ ಪುರು ರೀತಿ ತಾಲ್ ಚಂಗೋ ಕಿ ಬಾಳಿ ಕಿ ಇಮ್ಮ ಚಂಗು ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವ್ ನೀ ಆಂದಿ ಒಂಡೆ ಓಳ ಸಬ್ ಪರೇಶಾನಿ ತುನ್ ಭಿ ಹಟೆ ಕಿ ಒಂಡೆ ಯೋಳ್ ಸಬ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲಡ್ ಭಾವಡು ನನಿ ಸೇಲಕ್ನು ಆಶೀಶಾನಿ ಬರ್ಕಸ್ಯ ಒಂಡೆ ನೀವ ಪವಿತ್ರ ವಚನ ತೋನ್ ಪುಂದಾನ್ ಲೈ ಏಡ್ ಸಬ್ ತೋನ್ ಅಕಲ್ಸಿ ಪ್ರಭುಜಿ ನೀ ಲೈ ಬಾಂಗೆ ಬೇಕಾಮ್ ಕಠಿನೈಲೆ ಇಮ ಸಬ್ ಕುಚ್ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ ತೋನಿ ಧನ್ಯವಾದ ಪ್ರಭುನಿ ಇಮ ಮಾ ಬಿಂತಿ ತೋನ್ ಖೇಸ್ತಿ ಇಂಗ ಅಮಡ್ ಬಣಾಂ ತಲಕಾಕಂ ಮಾವ ತಲಕಾನ ಮುನ್ನೆ ಇಮ ಪುಂದಾ ತೋನಿ ಕಿಮಾ ಕೊನ್ ಬಣಾಂ ಬಣಾಂ ಚೀಜ್ ಕನ ಜರೂರತ್ ಹೈ ಧನ್ಯವಾದ ತಸಂಗ್ ನೆ ಎದ್ ಬಿಂತಿ ತೋನ್ ಯೇಸು ಮಸೀಹನ ನಾಮ ತೆ ತಲಕಿತೋನಾ ಆಮೀನ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತ ಲೋಡಿತ್ ನೇರಣ ಮಠ ಅಪನೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಯೌನಾನ ಭಯಂತ ಖುಷ್ಖಬರಿ ತಲ್ 21 ಪಾಠ ನಾ ಉಂದಿ ಖಾಕನಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಿಸಿ ರಹೆ ಮೈಕಮ್ ತೆ ವಡಟ್ ಭಾರಿ ಟನಿ ಸೆ ಲಕ್ನಿತ್ ಇಮಟ್ ಅಪನೋ ಕಾಮ ಧಂದಾ ತುನ್ ಘಡಿ ಮೇಣ ಛೋಡೆ ಕಿಸಿ ಪ್ರಭು ಈಶುನ ಸಚ್ಚ ವಚನ ತುನ್ ಕೆಂಜಟ್ ಒಂಡೆ ಪ್ರಭು ಈಶುನ ಆಶಿಸ್ ತುನ್ ಏನಟ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಈ ವಚನ ನು ಪಡ ಧ್ಯಾನ ತಾಲ್ ಕೇಂಜಡ್ ಒಂಡೆ ಇವೆನ್ ಪರೋ ವಿಚಾರ ಕಿಮ್ ಪ್ರಭು ಮಿವ ಜೀವತೆ ಆನಂದ್ ಖುಷಿ ಒಂಡೆ ಆತ್ಮತೆ ಪುರು ಶಾಂತಿ ಸ್ಯಾನ ಒಂಡೆ ಮಿವ ಕಾಮ ದಂಧತೆ ವಿಕೋಬ್ ಆಶಿಶನಿ ಬರ್ಕ ಸ್ಯಾನ ಮಾವಲ್ ಪ್ರಭು ಮಹಾನಯ್ಯುಲ್ ಮಾಕುನ್ ಬೋಲ್ ಸಬ್ ಕುಸ್ಯಾತುಲಯ್ಯುಲ್ ಅಮ್ಮಟ್ ಓನ್ ಬಳಂಗ್ ಶಿಶು ಸಕೆ ಮಾಯ್ತುಳಂ ಅಮ್ಮಟ್ ಓನ್ ಸಿರಪ್ ಧನ್ಯವಾದ ತಭೇಡ್ ಶಿಶು ಸಕೆ ಮಾಯ್ತುಳಂ ಇದ್ದೆ ಪ್ರಭು ನ ಸಚ್ಚೋ ಭಕ್ತಿಯಾನ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಲೋಡಿಟ್ ನೇಣ ಮಠ ಅಪನೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಯೌನಾನ ಭಯಂತ ಖುಷ್ಖಬರಿ ತಲ್ 21 ಆಖರಿ ಪಾಠ ತೋನ್ ಸುರು ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತುಲ 21 ಪಾಠ ಯೌನಾನ ಭಯಂತ ವಾಕೋ ಪಾಠಾನ್ ಇದ್ ಪಾಠ ತೆ ಮೂನ್ ಸಚ್ಚೋ ಕಿಸನು ವೆಹ್ತೊಳೆಯು ಪೈಲೋ ತಿಬ್ರಿಯಸ್ತ ಝೀಲ್ ತೆ ಮೀನ್ ಬಯಾನ ಅನುಭವ ದೂಸರೋ ಮಾಂದಿ ಝೀಲ್ ತ ಕಿನಾರ್ ಪರೋ ಕಲೆವಾತ ಅನುಭವ ಒಂಡೆ ತೀಸರೋ ಕಿಸ್ಸಾ ಹೈ ಪ್ರಭು ಈಸುನ ಜರಿಯತೆ ಸಮೋನ್ ಪತ್ರಸ್ನ ಮೋತ್ತ ಮಾಂದಿ ವ್ಯತನ ಸಾರು ಪಾಠ ಮಾ ಸಾಮ್ನೋ ಇತ್ ಪ್ರಗಟ್ ಕ್ಯಾತ ಹೈ ಕಿ ಸಾಸಿ ಪಿಸಿ ತೇ ತೋಲ್ ಪ್ರಭು ಈಸು ಮಸಿಹಿ ಪರಮೇಶ್ವರಾಂದುಲ್ ಝೀಲ್ತ್ ಪರೋ ಮಿಂದ್ ಬಯ್ಯನ ಅನುಭವ ಇದನ್ ಪಿಜ್ಜ ಈಸು ತನ್ವತೋನ್ ತಿಬ್ರಿಯಾಸ್ ಝೀಲ್ತ್ ಕರೋಮ್ ಚೇಲಲುಡುನ್ ಒಂಡೆ ದಿಸುತ್ತೋಲ್ ಇದ್ ಇಹುನ್ ಆಸಿಹತ್ ಸಮನ್ ಪತ್ರಸ್ ಥೋಮಾ ಯಮಲ್ ಗಲಿಲ್ ತಾನಾ ನಾಟಿನೋಲ್ ನತನಿಯಲ್ ಜಬ್ದಿನೋಳ್ ಮರ್ಕ್ ಅನಿ ಒಂಡೆ ರಣ್ ಚೀಲಲೋಳ್ ಏಳ್ ಸಬ್ ಅಗ್ಗ ಇಕಟ್ಟೋ ಆತೋಳ್ ಸಮನ್ ಪತ್ರಸ್ ಓಡು ನಿತ್ತುಲ್ ಮೀನ್ ಬೈಯಲೆ ದಾಕಾ ಓಡಿತ್ತುಳ್ ಅಮಟ್ ಭಿ ದಾಕೋಮ್ ಡುಂಗತೆ ತರ್ಕ್ಸಿ ಪಸಿಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಪನ್ನರ್ಕ ಪಳೆಂಗ್ ಬಾಂಗೆ ಹೆಲೆ ಬೈಯೋಳ್ ದೋಸ್ತಲೋಳಿತ್ ತಿಬ್ರಿಯಾಸ್ ಯಾನಕಿ ಗಲೀಲ್ ತಾ ಇಚ್ಚುಡೋಲ್ ಸಮುದ್ರ ಮಸಿ ಈಸುನ ಸಾಸಿ ಪಿಸಿ ತೇದನ ಮುನ್ನೆ ಒಂಡೆ ಬಾತ್ತೆಭಿ ಊನ ಸೇವತಾಲ್ ಜುಳೆ ಮಸಿ ರಹೆ ಮಾತು ಈಸುನ ಸಾಸಿ ಪಿಸಿ ತೇದನ ಬಾತ್ತೆ ರಣಬಾರ್ ಓನ್ಸೆ ಮುಲಾಕಾತ್ ಕ್ಯಾನ ಬಾತ್ತೆ ಚೇಲಾ ಲೋಡ್ ಫಿರ್ ಗಲೀಲ್ ತಾ ಝಿಲ್ತ್ ಪರೋ ಅವಸಿ ಹತ್ತೊಳೆಯುಳ್ ಈ ಸಮಯ ತೆ ಏಳ್ ಸಬ್ ನೋಲ್ ಮುಖಿಯಾಲ್ ಸುಮನ್ ಪತ್ರಸ್ ಹಯ್ಯುಲ್ ದೂಸರ ವಚನತ ಅನುಸಾರ ಎಳ ಗಿಂತಿ ಏಳು ಹೈ ಏಳ್ ಏಳುಂಟೆ ಚೇಲಾಳು ಅಚ್ಚಾ ಹಯ್ಯುಳ್ ಪತ್ರಸ್ ವಳುಲ್ ಜೋಸ್ ವಾಲೆ ಮನವಾಲ ಅಂದುಲ್ ಥೋಮಲ್ ಏನ ದಿಮಾಗ್ತೆ ಸವಾಲ್ತ ಭಂಡಾರೈ ನತನಿಯಲ್ ವಾಕೋ ಕರುತ್ತಾನ್ ವಾಲೆ ಮನವಾಲ ಅಂದುಲ್ ಫಿರಯುಲ್ ಗರ್ಜನ್ ತೋಲ್ ಮರ್ರಿ ಯೌನ ಅನಿ ಯಾಕೋಬ್ ಏಳ್ ರಣ್ ಭಿ ಹಯ್ಯುಳ್ ಬುಳ ನಾಮ್ ಇಗ್ಗಹೆಲೆ ಬತಕೇವಳು बहुने गा सब परेशानी वाले इक गजमा हयुड इद नावा ने मीवा बारे ते बते क्या ताई ते वलट भाईडी अपनो आप तल अम्मट मुलाकात की कम समन पत्रस मसी ईसुन बगैर वापस अपनो पुरानो काम धंधो ते चले माई तो लयुन बाकी सारुंग चेला लोड पिवोन पिज्जा मीन बयान लाई चले माई तो लई समन पत्रस वोडुन इत्तुल नावा मांदी केंजट मीन बहिले दाका वोडित तोड़ अमट भी दाकोम डुंगा ते तर्कसी पसीसियत तोड़ पर नरक पड़ी बड़ंग हेले बयोड अंगुडा मलाना आंदन अनि इमट डगार कांदे नाक ने बोले जुड़मासी मंदा तोल अनि अन्ना वोनते ते वोल वल्ले कायंग साधनुल पर नाक नल अलग आसी मी से बड़ंग हेले बने मायो नाक ने बोले जुड़े मासी हेले मनोल ते बेकार डगार तले का फेन के मासी वच्ची हना तोल इतंग डगार कुनु अर्प किसी किस्ते मासी सिया तोल नाक ने जुड़े मासी मंदा किट अनि नावा मांदी भी मी रोपा मंदल ते बड़ंगे भी तलका किट अनि मी हिनल आसी दाल नावल दावना सम्मान इदिन ते आयता की इमट न वोट चेल लोड़ीट आई किट प्रिय किंजन वालेड दोस्ता लोड़ीट दिन पसीना के ईशु किनाट पर रो नित्तोल दिस्तोल पर चेल लोड चीने हेले मायोड की ईशु आंदोल वोल वोड़ुन इत्तोल ये दोस्ता लोड़ीट बड़ंग बैसी ये तोड़ीट वोड़ जवाब सी तोड़ बड़ंग हेले प्रभु ईशु खुद कई लगे किसी वोड़ुन सर्री वैत्तोल डोंगा ता जेवनो खाक जाल वाटर ते मिकोन लैसो मीन पुट्टनु वोड ईशु चीने मायन बगैर वो न आज्ञा तपालन कींदोड़ ओंडे सफला तोड़ ओंडे इत अचंबो कामो तुनुड़सी यहूनल ईसु चीने मासी हत्तुल वो लित्तुल जेनो खाक जाल वाटसी सिमते पुड़सी दाल अहुन वो जाल वाटसी सी तोड़ अनि इच्छो मीन जाल ते वातु की जाल पिंजन हेले बने मायो ईशु नो खास प्यारोल छेलल पत्रस तुनितुल येल प्रभु आंदुल समन पत्रस काम थेनल दिकड़ी रहची मत्तुल इतकेंची की ईशु आंदुल वोल नन्नी ते दिकड़ी दोची झील ते डैसी अत्तुल दूसरो चेला लोड डुंगा ते धरती तल अंदाजन 100 मीटर लक मत्तुल ते मेनक निंत जाल वींजना वींजना के किनारो अवसिवातुल प्यारो भयडित यदि मठ प्रभु ईशु नोड़ आंदिरते अंड इमट ईसुन छोड़े किसी बांगे क्या ना कोशिश किसी रहे मातुरम प्रभु ईसु मी से सवाल क्या तुल बड़ांगे मट बांगे बैते इमट हित दुनिया नी मानवलोड़ा नड्डों बड़ांग किसी रहे मातुरी इग खास विचार इदान की परमेश्वर अपनो प्यारोड़ा जीवनता सर्री वहतुल की वोल वोड़ुन हुकुम स्यातुले उड़ा काम आंद की वोड़ वोना मांदितुन माने की वीर आप ही सफलाय नूर बहुन वोड़ परमेश्वर ता हुकुम ना अनुसार काम क्या नूर आप ही वोड़ इद्देन बात ते निंचिदा नूर ओंडे बपोड़े घटे हलमानल इत जाल बस ईसु ना मौत मट्टी अनि सासी पिसी तेदाना लेका शक्ति वाले मजबूत है डोंगा तल रक्सी बड़ा हुड़तुड़ की कोयला तक किस अनि किस्त पर रोमीन कनी साड़ी भी ईसु वोड़ुन इत्तुल इंगा बैतुड़ित अवक नल मीन तड़त समन पत्रस डोंगा ते तरक्सी जाल तुन धरतित पर रो विंची वाट तुल जाल ते नूर अनी 53 फड़ांग मीन मत्तां फिर भी जाल हेले सर्रो ईशु इत्तुल वड़त तिंजी अनट पूछ कैले बो नहीं मत हेले कि इमा बोनी वोड़ पुंदुड़ की येल प्रभु आंदुल ईशु साड़ी ये ची वोड़ुन सीतुल अनि मीन भी सीतुल ईशु ना सासी पिसी तेदन पे जा ए तीसरो मेला मत्ता की वोल चेला लोड़ुन मिले मातुल दोस्ता लोड़ी मसी ईशु ना सासी पिसी तेदना इदुंदी सिर्फ अच्छंबो कामान बुनबारे ते यहुनल बतेगी तुल प्यारो भाईडी अनि सिलकनी इगा लैसों मानदी गई अबिन परो अन्ना मीवा ध्यान तुन वो ना चाहे माई तुना जित तो बांगे भी मी करो मई परमेश्वर वो उन काम ते तच सके माई तुन चेला लोड रात में मेहनत की तोड़ पर बांगे हेले भाई प्रभु यीशु बोलंग जालकनु मीन कने नीचे सी तुल गलील देश ता काना नाटे ने खाली स्वरनु ये ते नीचु तुल ओंडा ये तुन अंगुडा रस्ते बदले किसी सी तुल सयुं साड़ी ओंडे रणमीन कने सयुं हजार से ज्यादा भीड़ तुन तीसचे कुन पंचो तुल प्रभु नुल सेवक मूसाना कैदे जो बढ़िया मत्ता अद्दन जरिया ते इसराइल सामनो अच्छंबो काम की तुल दाऊद न कई दे मेहता न साधारण बढ़िया मंजिता प्रभु परमेश्वर अध्ययन अरिकुन वो न कई दे राजगादी सिसी सीतुल प्यारो भैरित इद वास्तव ते वाको मांदियान की जितो भी मी कर रोमनीवा कई दे है परमेश्वर दाऊ अध्ययने काम ते ये तितुल है युल हुल्लड़ मार्सियत ते पौलुस विश्वासीडुन केसी समझे की तुल अनि वोड़ा विदाई ये ची मके दुनिया हंदाले पसीसी हत्तु इहुन वलीना के अव मुल्क नोड मसीडुन करहची बुड़ा विश्वास मजबूत किसी बोल यूनान ते अवसी वातुल अग्गा बोल मून महीना रही मातुल फिर सूर्य हंदाले जाज खोल के आना विचार किंदुल पर यहूदीड़ा वो अंजोक के लिए हिकमत किंदुड़ते बोल मके दुनिया ता सर दाल मलसी हंदाले ठहरे की तुल ब्रिया ते मदन वाले पुरुष नुल मर्री सोपत्रुस वो संग हत्तुल अनि थुसली निकोनोर अरिस्त खुस अनि सिकुंदुस अनि दिखेनोल गयुस अनि तिमतुस अनि आसियानोर तुकिकुस अनि त्रिफिमोस येर समुन नेहंजी तुरास्ते मावा सरिहुंदु अकमिरी साड़ीता तेवार पे जा अमट किलिपिताल जाज खोले किसे सयुं दियांग ने त्रुआस्ते अवसी वातम अनि येडुं हफ्ता ना पहलो दिया जावा उन्हाले अमट सब जमा आतुरम पौलुस दूसरो दिया अगटल हंदाना इरादा किंदुल तेवोल मंडलिन संग मांदी किंदुल अनि इहुन कीना कीना के आधुनर का आसियत अद अटारी ते बेगा जमा आसिमत तुलं अग्गा वल्ले सों टवड़िंग निरुसी वेर्ची सींदू प्रिय केंजन वाले दोस्ता लुड़ी खिड़की ते युद खुस पड़ोडोल जुआन मन वाल उच्छिमत तुल ये नींद वायलात ने गहरो नींद ते नाम सियत तुल पौलुस ना लंबो उपदेश आना के नाम तुल जुआन तीसरो अटारी तल रच्चडे अरसिची तुल वोल बोन ताह तले रक्सी हत्तुरते सातोल दिस तुल पौलुस रक्सी जुआन तुंचिपटे मासी तुल मिनिवरी मट बोन रोपा जीवा ही वोल अटारी ते तरीसी साड़ी उरुच्ची ते तुलानी दिन पसीता ना समय लुगुस वोल संगमांदी कीना के रहमत तुल अनिविदा आसी हत्तुल रायोन पिस्तौल रोन वातुल ते उना रोन वाले डुन वाको तसल्ली आसिया अमटमुन नेहंजी असुस हंदाले जहाज खोले कीतम पौलुस पैदल तसर्री ये ची असुस हंदाना चाहे मांदुल की अग्गा जहाज पर रो तरक्सी वायल बोल असुस ते माकनल मिले मासी जहाज पर रो वातुल अनि अमट इहुन मितुले ने अवसी वातम अगटल जास्ते बड़े मासी दूसरो दिया क्यूसुस्ता सामो अवतम अनि दूसरो दिया सामुस्ते वातम दूसरो दिया मिलतुस्ते वातम पौलुस इहुन विचार किंदुल की इपसुस्ते ठहरे हेले मायम के आसिया ते देरी हेले आयो वोल पेंतकुस्ता तेवार लुगुस याने पवित्र आत्माना वायना यादगारी तदिया लुगुस यरूशलेम ते अवनिनल जल्दी किंदुल मिलेतुस्तनल वोल इफिसुस्ता मडली तोड़ मुखिया लोड़ुन कईले रोहतिसी तोल वोल वोन करुं वातोड़ ते वोल वोलून इतुल इमट असल पुंदा तोड़ की आसिया ते अवसी वायना पहलो दिया तलमी नड्डू बाहुन रहे मातोना अहुन दिन ते आड़ना आड़ना के अनि यहुदीड़ा बुरो हिकमत नाल दुख तकलीफ ताची प्रभु न सेवा बहुन कींदन मी भलाई ता बद्दे विमान दी वह ताले अन्ना कसर हले केवन सब लोगोड़ा सामो खुल्लो ते अनि रोक रोक ने करहची सींदन अनि मावल प्रभु ईशु मसियान परो विश्वास क्याना अनि परमेश्वर ता खाक मन मलुताना मांदी ता गवाई यहुदीड़ुन भी अनि यूनानीनुड भी सींदन अनि अगर मसीहन संग सासी हत्तोड़ते विश्वास क्या तोड़ कि वो संग पिसी भी मना कट पुतोड़ की मसी सासी कुन पिसी ते तुलते ओंडे वपोड़े हेले सानल इंग वोन परो मौत तबड़ंगे अधिकार हेले आयो वो सासी हत्तुलते उन्दिकावा सब न पाप थे नल सासी हत्तुल पर इंग पिस्तोल आंदुलते परमेश्वर थे नल पिसी तोल इन इमट भी अपलो तुन पाप थे नल मुर्दत लेका समझमामट की अनि यीशु मसीह ने परमेश्वर थे नल पिस्ता लोडित समझे माम देने नल मीवंग साइन वाले मैं दुकन पाप तुन राज किया मिनिसिय मट की अब वे नंग बुरों विचारक ना कबूते मनेरित मीवा मैं दुकना बद्दे भी अंग पाप थे नल काम ते आइले मिनिसिय मट की बुराई ता हथियार आईवल पर सासी ओंडे पिस्तालोड़ा लेका परमेश्वर ता कैक ने मीवा जीवसिम अने मीवा मेंदुक नसारो अंग धर्म तंग हथियार आईले परमेश्वर तोन सिम पाप ता बद्दे भी अधिकार मी परो हेले आयो बाड़ की इमट कानून ता काबुते हेले पर दया ता काबुते आंदे ते बड़ा कानून ता काबूते हेले पर दया ता काबूते आतुलर ते पाप की कट बपुड़ हेले बड़ंग पुनिविट हेले की हुकुम माने क्या ले बोना कैक ने मीवा जीवा सियातुरिक ई मट बोनल गुलाम आयतुरिक चाहे पाप थिन्नल बद्देना नतीजा मौतान चाहे परमेश्वर ता हुकुम माने क्या ले बद्देना नतीजा धर्म ता जीवनान परमेश्वर ता धन्यवाद की इमट मुन्ने पाप ता गुलामी ते मंजी इंगाइत सच्चो शिक्षण केंची माने क्यान वाले डेट आतोड़ अनि इहुन पाप तल छोटे मासी धर्म तोड़ गुलाम आतोड़ मियो स्वभाव ना कमजोरी थिन्नल मामूली बोली ते इंदातोना मुन्ने इमट मीवा अंगनो अशुद्ध अनि बुरों काम खिन्नल बुराई क्याले गुलामी ते सींदेत इहुन इंगा मिवांग अंगनु धर्म थिन्नल पवित्र आयले सिसी सेम्ट बपोली मट पाप तोड़ गुलाम मत तोड़ अपोर धर्म थिन्नल बेफिकर मत तोड़ अनि इहुन काम किंदिट की इंगा मिकुन लाज आयता इहुन किसी मिवा बत्ती फायदा इहुन काम कना नतीजा मौत आयता पर इंगा पाप तल छुटे मासी परमेश्वर ता गुलामी ते आतोड़ इद्देना फायदा इदान की पवित्र आतोड़ अनि इद्देना नतीजा हमेशा ता जीवनान पाप ता मजदूरी मौतान पर परमेश्वर ता वरदान माउल प्रभु यीशु मसीह ने हमेशा ता जीवनान ये भाईडिट इमट कानून तोड़ पुंदन वाले डिट आंदिट बड़ंग पुनिव ठेले की बोले पिस्तोल मनातोल वर रही अपोलुगुस कानून तमांदी वोन परो लागिता इन बपोल लुगुस मुई दोल पिसी तोल अपोल लुगुस वोना माइन वोन संग जोड़े मासी मदाना अरिता पर मुई दोल सासी हंदा तोल ते माई मलविंग ना कानून तल छुटे माईता अगर मुई दोल पिसी तोल अनि अत दूसरों संग मंदा लेहन वलते छिनालो आई वल पर मुई दोना साइन परो अत इहुन कानून तल छुटे माईता अनि दूसरों संग मलविंग किसी मनोवल ते छिनालो हेले आयो इहुन ये भयडित मसीह ना मौत ते जुड़े मासी इमट भी कानून ता विचार क्या ले मुर्दात ले का आसी हत्तोड़ित अनि इंगा वो नोड आतोड़ भोलसा सी ओंडपिस सी तेतुल कि परमेश्वर थे नल मावा सेवकाई तफल आईवल मुन्ने अमट मैंदुड़ा वस्ते मत्तम अनि कानून ता जरिया ते मावंग पुरो विचार मावा मैंदुड़े काम किसी मौत तबुरो नतीजा सींदु पर इंगा कानून ताल छोटे मासी मुन्ने ता बंधन थे नल सातोड़ा तले का आसी हत्तोला अनि अजुनो लिखे माता कानून ते हले पर आत्मता नव तो जीवन ते सेवा क्या तो हम ते इंगा बड़ांग इंदा को कि कानून पापान बपुड़े हेले पर अगर कानून हेले आईवल ते पाप तुन हेले पुने ना कानून ते इहुन हेले लिखे माईवल की लालुच मिनी के मा ते लालुच तुन हेले पुने ना पर इहुन हुकुम ता जरिया ते ना रोपा पाप मौका ये ची सब रंग ना लालुच पैदा कीत कानून में चुक पाप सातान अनि अन्ना कानून में चुक पिस्तोना मत्तन पर बपोड़ कानून ता धर्म नियम कानून नाकुन मालूम आसियत अपोड़ ना रोपता पाप तनवा काम किया लाग अनि अन्ना मुर्दा तले का आसियत तन धर्म नियम पिसन नल मत्ता पर ना ही नल असायना जरिया आसियत बड़ी की पाप हुकुम ता जरिया ते मौका ये ची नाकुन बह के जोक्सीवाट इहुन कानून पवित्र धर्म नियम पवित्र हुकुम वाजी बनी असलान तिपड़ांग इद असल मादिता जरियते न परो मौतवाद बपुड़े हेले पर पाप इद असल चीज तुन काम ते ये ची मौत पैदा की प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ित अनि सेलकनित इंगा मावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरे बार मुलाकात आयल प्रभु यीशु मेकुन वचन ता जरिया ते आशीष अन बरकत सेविल
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मेकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मेवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयूरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700809993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700809993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com